आकाशवाणी पणजी प्रादेशीक खबरां विभागा वरवीं मोनाली प्रभू तुमकां राष्ट्रीय खबरो दिता. मुखेल खबरो. कथीत नीट पेपर फुटी प्रकरणांत सीबीआयन केस नोंद केल्या. वेगवेगळ्या राज्यांतल्यान जायत्या दुबावितांक ताब्यांत घेतल्यात. तामिळनाडून एआयएडीएमके पक्ष फुटलो. 30 आमदारांचो व्हड गट विजय हांच्या टीव्हीके सरकाराक तेको दितलो. आज भौमत चाचणी. भारतान फायच्यान 2 दिसांची ब्रिक्स परराष्ट्र मंत्र्यांची बसका जातली. भारतान ह्या वर्सा नैऋत्य मॉन्सून ह्या सप्तकांत पावपाक शकता. आयपीएल क्रिकेट सर्तीन आज रॉयल चॅलेंजर्स बँगलुरू कोलकाता नायट रायडर्स आड खेळटलो. आता पुराय खबरो. सीबीआय म्हणजे केंद्रीय तपास ब्युरोन नीट यूजी 2026 परिक्षेन जाल्ल्या कथीत पेपर फुटी प्रकरणात केस नोंद केल्या. शिक्षण मंत्रालयाच्या उच्च शिक्षण विभागान दिल्ल्या लेखी कागाळीचेर आधारून संस्थेन ही केस नोंद केल्या. ह्या प्रकरणाची चौकशी करपा खातीर सीबीआयचे खाशेले पंगड स्थापन केल्यात आनी तांकां वेगवेगळ्या सुवातांचेर धाडल्यात अशें सीबीआयन सांगलां. नॅशनल टेस्टिंग एजन्सीन एनटीएन ह्या महिन्याच्या 3 तारखेक नीट यूजी 2026 परिक्षा घेतिल्ली. ह्या प्रकरणात राजस्थान पुलीस स्पेशल ऑपरेशन्स ग्रुपान एसओजीन आता मेरेन 15 जणांक ताब्यात घेतल्यात. ह्या पयली मायाच्या 7 वेळ राजस्थान पुलीस एसओजीन देहरादूनातल्यान 5 जणांक अटक केली. तातूंत सिकर हांगाचो करियर समुपदेशक राकेश कुमाराचो आसपाव आशिल्लो. नवी दिल्ली नीट परिक्षा रद्द करपा विशीं जाल्ल्या पत्रकार परिशदेंत उलयतना एनटीएचे महासंचालक अभिषेक सिंग हांणी सांगले, ह्या पेपर फुटी प्रकरणात ज्या कोणाचो आसपाव आसा तांकां धरतले आनी देन धाडटले. तांणी सांगले, एनटीए विद्यार्थ्यां खातीर परत परिक्षा घेतली आनी ती पारदर्शक रितीन जातली. तशेंच हे परत परिक्षे खातीर खंयचेच अतिरिक्त शुल्क घेवचे ना. जोझफ विजय हांच्या फुडारपणा खालच्या नव्यान वेचून आयिल्ल्या टीव्हीके सरकाराच्या आज जावपा आशिल्ल्या विश्वास मता पयली तामिळनाडूंतली राजकीय परिस्थिती नाट्यमय जाल्या. सरकाराक समर्थन दिवपाच्या विशयाचेर ऑल इंडिया अण्णा द्रविड मुनेत्र कळगम म्हळ्यार एआयएडीएमके पक्षाचे 2 फाटे जाल्यात. आदले मुखेल मंत्रीन पक्षाचे सरचिटणीस एटपाडी के पलनीस्वामी हांच्या गटान पक्षाच्या आमदारांक टीव्हीके सरकाराक समर्थन करू नाका अशे आदेश दिल्यात. पक्षाच्या व्हीपचे उल्लंघन करपी खंयच्याय आमदाराक पक्षांतल्यान काडून उडयतले अशी शिटकावणी पक्षाचे वरिश्ठ फुडारी एग्री कृष्णमुर्ती हांणी दिल्या. मजगतीं 30 आमदारांचो तेको आशिल्ल्याचो दावो करपी एका गटान एसपी वेलुमणी हांची एआयएडीएमके विधीमंडळ पक्ष फुडारी निवड केल्या. आदले मंत्री सीव्ही षणमुगम हांच्या घरा जाल्ल्या बसके उपरांत ह्या गटाच्या फुडाऱ्यांनी पत्रकारांची भेट घेतली. हो गट विश्वास मता वेळार टीव्हीके सरकाराक तेको दितलो अशें षणमुगन हांणी जाहीर केलें. तशेंच आपल्या पक्षांतल्यान काडून उडयल्ल्या अम्मा मक्कल मुनेत्र कळगमचे एकलेच आमदार एस कामराज हांचोय तेको सरकाराक मेळ्ळा. तामिळनाडूचे मुखेलमंत्री जोझफ विजय हांणी राज्य सरकारांतल्या आयएएस अधिकाऱ्यांची फेरबदल केल्या. तातूंत आदले मुखेल सचीव एन मुरुगानंदन आनी अर्थ सचीव टी उदयचंद्रन हांचो आसपाव आसा. मुखेलमंत्री कार्यालयान ज्योतिशी रिक्की राधन पंडित हांची ऑफिसर ऑन स्पेशल ड्युटी आनी राजकीय शाखा सचीव म्हण केल्ल्या नेमणुकेक लागून मित्र पक्षांनी टिका केल्या. काँग्रेस खासदार शशिकांत सेंथिल आनी ज्योतिमणी हांणी ह्या नेमणुकेचेर प्रश्नचिन्न उपस्थित केल्या. जाल्यार सीपीआयएम राज्य सचीव पी षणमुगम हांणी सांगलें, हो निर्णय विज्ञानीक विचारसरणीक उर्पा दिवपाच्या सरकाराच्या जापसालदारकेच्या आड आसा. लोकसभेचे सभापती ओम बिर्ला हांच्या फुडारपणाखाला आयच्यान उंचेल्या पावण्यावेले भारतीय संसदीय शिष्टमंडळ भूटानाक भेट दितले. 51 वांगड्यांच्या ह्या शिष्टमंडळान राज्यसभा आनी लोकसभेचे खासदार तशेंच परराष्ट्र मंत्रालयाचे अधिकारी आसात. भारत भूटान संबंद आनीक घटमूट करप हो ह्या भोंवडेचो मुखेल हेतू आसा. हे प्रतिनिधी मंडळ भूतान भारत संबंधाच्या वेगवेगळ्या आंगांचेर आनी दोनूय शेजारी देशांमधले सहकार्य वाडोवपाच्या उपायांचेर चर्चा करतले अशी अपेक्षा आसा. ह्या भोंवडेंत प्रतिनिधी मंडळ भूतानचे राजा आनी भूतानचे प्रधानमंत्री हांची भेट घेतले. ह्यो खबरो तुम्ही आकाशवाणी वयल्यान आयकतात.
तुमच्या भोवतणच्या आणि संसारातल्या ताज्या घडणुकांच्या माहिती खातीर आकाशवाणी पणजेच्या म्हादय चॅनलाक मुजरत ट्यून करात. ऐकात सकाळी 7:25 आणि सांजवेळा 7:20 कोकणी प्रादेशिक बुलेटिन. तसेच सकाळी 8:40 आणि सांजवेळा 6:30 कोकणी राष्ट्रीय बुलेटिन एक्सचेर आमका फॉलो करात आकाशवाणी न्यूज पणजीचेर।
भारतांत ह्या म्हयन्याच्या 14 आनी 15 ब्रिक्स परराष्ट्र मंत्र्यांची बसका जातली। हे बसकेची येजमानकी परराष्ट्र मंत्री डॉ एस जयशंकर चलयतले। काल नवी दिल्लीन प्रसार माध्यमांक माहिती दितना परराष्ट्र मंत्रालयाचे म्हणयारे रणदीर जयस्वाल हांणी सांगले, ब्रिक्साचे परराष्ट्र मंत्री तशेंच सदस्य आनी भागीदार देशांच्या शिष्टमंडळांचे मुखेली ह्या बसकेन वांटो घेतले। हे प्रतिनिधी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हांचीय भेट घेतले अशें तांणी मुखार सांगले। ह्या बसकेन ब्रिक्स वांगडी देशांचे परराष्ट्र मंत्री परस्पर हिताच्या संवसारीक आनी प्रादेशीक मुद्द्यांचेर विचार विनिमय करतले अशें जयस्वाल हांणी सांगले। प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हांच्या संयुक्त अरब अमिरातीच्या भोंवडेविशी उलयतना जयस्वाल हांणी म्हळे, ह्या भोंवडेन उर्जा सुरक्षाचेर चर्चा जातली। ऑपरेशन सिंदूर वेळार चीनान पाकिस्तानाक फाटबळ दिल्ल्याच्या खबराविशी विचारिल्ल्या एका प्रश्नाक जाप दितना जयस्वाल हांणी सांगले, ह्यो खबरो पयली सावन ज्ञात आशिल्ल्या गजालींक पुष्टी दितात। तांणी सांगले, पेलगामांत चालल्या दहशतवादी हल्ल्यांक ऑपरेशन सिंदूर हे एक अचूक नेमस्त आनी योग्य रितीन दिल्ले प्रत्युत्तर आशिल्ले। नेपाळाकडे भारताच्या संबंधाविशी उलयतना जयस्वाल हांणी म्हळे, आता दोनी देश आपली भागीदारी आनीक खोल करपा खातीर लागींच्यान वावुरता। सरकारान वर्सुकी सकल देशी उत्पादन म्हणजे जीडीपीचे तात्पुरते अदमास आनी 4थ्या तिमाहीच्या जीडीपीचे अदमास जाहीर करपाची तारीख बदलून मे महिन्याच्या निमाणे कामाच्या दिसा बदला आता दरेक वर्सा जुनाच्या 7 अशी थारायल्या। जर जुनाच्या 7 फेरयादासत तर हे तात्पुरते अदमास ताच्या आदल्या कामकाजाचे दिसा जाहीर करतले अशें सांख्यिकी आनी कार्यक्रम अंमलबजावणी मंत्रालयान सांगले। राष्ट्रीय लेखा सांख्यिकीच्या सल्लागार समितीकडे योग्य विचार विनिमय केल्या उपरांतूच उजवाडावपाच्या वेळापत्रकांत हो बदल केला। कैलाश मानसरोवर यात्रा 2026 खातीर नोंदणी बेगीनूच बंद जावपाची आसा अशें परराष्ट्र मंत्रालयान सांगले। सोशल मीडियाचेर केल्ल्या एका पोस्टान मंत्रालयान इच्छूक उमेदवारांक ह्या म्हयन्याच्या 19 रादी यात्रे खातीर अर्ज करपाक सांगला। भारतान ह्या वर्सा नैऋत्य मॉन्सून ह्या सप्तकांत पावपाक शकता। हवामान खात्या प्रमाण नैऋत्य मॉन्सून येवपा खातीरची परिस्थिती अनुकूल आसा। ह्या आठवड्याच्या शेवटाक दक्षिण बंगालचो उपसागर, अंदमान समुद्र, अंदमान निकोबार जुव्याच्या कांय वाठारांनी मॉन्सून पावपाक शकता। हवामान खात्यान माहिती दिल्या की दक्षिण पश्चिम बंगालच्या उपसागराचेर तयार जाल्लो उण्या दाबाचो पट्टो काल लेगीत थंयच आशिल्लो आनी ताचे संबंधीत चक्रीय वाऱ्याची स्थिती सरासरी समुद्र सपाटी पासून 4.5 किलोमीटर उंची मेरेन विस्तारलेली। हवामान खात्या प्रमाण दर वर्सा नैऋत्य मॉन्सून चड करून जुनाच्या 1 सुमाराक केरळान पावता। आयपीएल क्रिकेट सर्तीन काल राती अहमदाबादान जाल्ल्या खेळान गुजरात टायटन्सान सनरायझर्स हैदराबादाचेर 82 जैत मेळयले। ह्या जैता बरोबरूच गुजरात टायटन्सान पयली सुवात मेळयली। आज रायपुरान रॉयल चॅलेंजर्स बँगलुरू कोलकाता नायट रायडर्स आज खेळटले। हो खेळ सांजवेळा 7:30 सुरू जातलो। ही आसा एक कळोवणी। आकाशवाणी पणजी कॅज्युअल असायनीज न्यूज रिडर कम ट्रान्सलेटर या वर्गवारीन तात्पुरत्या कराराचेर एम्पॅनलमेंटा खातीर पात्र उमेदवारा कडल्यान अर्ज मागयता। उमेदवार पदवीधर आसप गरजेचे, पिराय 21 ते 50 मजगती आसची, कोंकणी भाषेचे बरे गिन्यान आसचे, तशेंच इंग्लीश कोंकणी आनी कोंकणी इंग्लीश अणकार करपाचे कसब आसचे। प्रसारणा खातीर आवाज योग्य आसपाक जाय। इच्छूक उमेदवारांनी थारायली फी भरची आनी ताजी पावती जोडून आपलो अर्ज AFRNU आकाशवाणी पणजी आल्तीन पणजी गोवा 4030001 हांगा सादर करचो। निवड प्रक्रिया, लेखी परिक्षा आनी मुलाखत अशा 2 पावण्यार जातली। मायाच्या 17 मेरेन अर्ज करपाक मेळटा। निमाणे परतून एक फावट काय मुखेल खबरो। कथीत नीट पेपर फुटी प्रकरणात CBI केस नोंद केल्या। वेगवेगळ्या राज्यांतल्यान जायत्या दुबावितांक ताब्यान घेतल्यात। तामिळनाडून AIADMK पक्ष फुटलो। 30 आमदारांचो व्हड गट विजय हांच्या TVK सरकाराक तेको दितलो। आज भोवमत चाचणी। आनी इतल्यान ह्यो राष्ट्रीय खबरो सोपल्यो।